चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाकडे राज्य सरकारने लक्ष द्यावं, कामगार प्रतिनिधी मंडळाची मागणी। सामेश्वर नगर येथे पुणे जिल्हा साखर कामगार मेळावा पार पडला। यावेळी साखर कामगारांसाठी 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, त्रिस्तरीय समितीची नेमणूक, कामगारांचे थकित पगार, रोजंदारीचे प्रश्न अशा प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारने लक्ष द्यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी केली। यावेळी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले म्हणाले, सध्या राज्यातील साखर कामगारांची दयनीय अवस्था झाली असून पगारवाढीचा करार संपला आहे। साखर आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चात आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही। राज्यातील साखर कामगारांचे अजूनही 450 ते 500 कोटी रुपये कारखानदारांकडे थकले आहेत आणि सरकार या गोष्टींकडे लक्ष देत नाही। ऊस उत्पादकांनी ज्या प्रकारे FRP देण्यासाठी वेगळा निधी उपलब्ध केला जातो, त्या प्रकारे साखर कामगारांचे पगार देण्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करण्यात यावी। केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत गेल्याची टीका त्यांनी केली। यावेळी कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, युवराज रणवरे, नितीन बनकर, DB मोहिते, राजेंद्र तावरे, अशोक बिराजदार, सयाजी कदम, प्रदीप शिंदे, कैलास आवाळे, बाळासाहेब काकडे, पुरुषोत्तम परकाळे यासह पुणे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे कामगार संघटनांचे अध्यक्ष, सचिव आणि साखर कामगार उपस्थित होते। सूत्रसंचालन कैलास जगताप यांनी केलं तर बाळासाहेब गायकवाड यांनी आभार मानले।